आता पुढील नोंदीकडे वळूया. नोंदीचं नाव आहे निवटी, अर्थात मडस्किपर, एक आगळा वेगळा सागरी अस्थिमासा. पिसिफॉर्मिस गणातील गोबिडी कुलात निवटी किंवा निवटा या माशाचा समावेश होतो. जगभर निवटी माशांच्या 10 प्रजाती आढळतात. पॅरिओफ्थाल्मस अर्जेंटिनी लिनिएटस असं शास्त्रीय नाव असलेली जाती बहुधा सगळीकडे आढळते. हे मासे उष्ण प्रदेशातील सागर किनाऱ्यांवर आणि आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळतात. मुख्यतः किनारपट्ट्यांवरील रेतीयुक्त आणि दलदलीच्या भागामध्ये तिवराच्या वनात आणि उथळ पाण्याच्या डबक्यात हे आढळून येतात. समशीतोष्ण भागात सुद्धा हे अशाच अधिवासांमध्ये दिसून येतात. सामान्य माशांपेक्षा हे मासे दीर्घकाळ पाण्याबाहेर राहू शकतात. रांगत आणि सरपटत ते पाण्याबाहेर कोरड्या किनाऱ्यावर दूरवर जाताना दिसतात. त्यांची जीवनशैली उभयचर प्राण्यांशी काहीशी मिळती जुळती असते. काही वेळेला हे मासे बिळामध्ये आढळतात. त्यांची काही बिळं हवेत उघडतात तर काहींची तोंडं पाण्यात असतात. निवटी माशाचा रंग किनारपट्टीवरच्या मातीशी साधर्म्य दाखविणाऱ्या फिकट तपकिरीपासून काळपट अशा छटांचा असतो. शरीर 20 ते 25 सेंटीमीटर लांब असतं. शरीराचा आकार काहीसा बेडूक माशासारखा असतो. डोकं आणि त्यालगतचा भाग जास्त रुंद असा असून त्याचं डोकं बेडूक माशाच्या डोक्यासारखं दिसतं. डोकं साधारणपणे अर्धगोलाकार असून त्यावर मध्यभागी पुढच्या बाजूला एकमेकांशी दोन बटबटीत डोळे असतात. ते नेत्रकोटरांमध्ये ओढून घेता येतात. डोक्याच्या कडांवर असलेल्या या दोन डोळ्यातील कोणताही डोळा त्याला स्वतंत्रपणे चारही दिशांना फिरविता येतो. पॅरिओफ्थाल्मस हे प्रजातीचं नाव त्यांच्या विस्तृत अशा दृष्टीक्षेत्रावरून देण्यात आलं आहे. मुखगुहेच्या बाजूला कल्ले धारण करणारा हा भाग विस्तारित असून त्यात पाणी धरून ठेवता येतं. जमिनीवर असताना कल्ले आणि त्वचा ओलसर ठेवण्यासाठी ते पाणी उपयोगी पडतं. शेपटीकडील भाग मागच्या बाजूला बारीक होत जातो. शेपटीभोवती पुच्छपर असतो. निवटी माशाला 2 पृष्ठपर आणि 1 अधरपर असतो. कल्ल्यांच्या पोकळीला लागूनच दोन्ही बाजूंना वक्षपर असतात. वक्षपरांचा शरीराकडील भाग मांसल असतो आणि त्यांचा उपयोग करून माशांना रांगता येतं. शरीराची मागील बाजू चिखलातून किंवा ओल्या जमिनीवरून सरपटत जाते. तसंच हा मासा शेपटीला झटका देऊन हवेत 60 सेंटीमीटर पर्यंत उडी मारू शकतो. अशा प्रसंगी तो हवेतील कीटक देखील मटकावू शकतो. त्यांच्या उड्या मारण्याच्या क्षमतेमुळे त्यांना स्किपर हे नाव पडलं आहे. श्रोणीपरांची जोडी वक्षपरांजवळच खालच्या बाजूला असते. दोन्ही बाजूंचे हे पर शरीराजवळ एकमेकांना ओढल्यासारखे असतात. वक्षपर आणि श्रोणीपर यांच्या मदतीने हे मासे जमिनीवर रांगण्याखेरीज खारफुटीच्या म्हणजेच तिवराच्या वनातील कच्छी वृक्षाच्या उघड्या मुळांवर आणि तळाकडील शाखांवर चढू शकतात. आपल्या प्रवासामध्ये ते खेकडे किंवा कीटक यासारखे भक्ष्य मिळवतात. पाण्यात असताना निवटी माशांचं श्वसन कल्ल्यांच्या मदतीनं होतं. ते पाण्याबाहेर जास्त काळ राहू शकतात आणि त्यांचं श्वसन ओल्या त्वचेच्या साह्यानं चालतं. त्यांच्या शेपटीमध्ये रक्तवाहिन्यांचं जाळं असतं, म्हणूनच ते बऱ्याचदा शेपूट पाण्यात सोडून बाकीचं शरीर पाण्याबाहेर ठेवून बसलेले दिसतात. मुखगुहेच्या कल्ल्यानजीक त्वचेमध्ये रक्तपुरवठा चांगला असल्याने त्या भागात हवा भरून निवटी बेडकाप्रमाणे मुखगुहेमधील त्वचेच्या सहाय्यानं श्वसन करू शकतात. या माशांमध्ये प्रजनन कशाप्रकारे घडून येते यासंबंधी अजून निश्चित माहिती उपलब्ध नाही. ही नोंद शिवाप्पा किट्टद यांनी केली आहे.